भगवते वासुदेवाय। ॐ नमो भगवते वासुदेवाय। ॐ नमो भगवते वासुदेवाय। नारायणं नमस्कृत्यं नरो चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जायमुदीरये नष्टप्रायेषु अभद्रेषु नित्यं भागवत सेवया भगवती उत्तमश्लोके भक्तिर्भवतीं नैष्टिकी कृष्णाय वासुदेवाय देवकी नन्दनाय च नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः। श्रीमद्भागवतम स्कंद 9 अध्याय 4 श्लोक क्रमांक 41। इत्यपम प्राश्च राजर्षि चिंतयन मनसा अच्युतम प्रत्यचष्ट कुरु श्रेष्ठ द्विजागमनमेव सा। इत्यपप्राश्च राजर्षि चिंतयन मनसा अच्युतम् प्रत्यचष्ट कुरु श्रेष्ठ द्विजागमनमेव सा। इत्यपप्राश्च राजर्षि चिंतयन मनसा अच्युतम् प्रत्यचष्ट कुरु श्रेष्ठ द्विजागमनम एव सा। इत्यपप्राश्च राजर्षि चिंतयन मनसा अच्युतम् प्रत्यचष्ट कुरु श्रेष्ठ द्विजागमनमेव सा। प्रत्यचष्ट गुरु श्रेष्ठ प्रत्यचष्ट कुरु श्रेष्ठ द्विजागमनमेव सा। शब्दशार्थ इति आशा रीति ने अप पानी प्राश पिऊन राजर्षि अमरीश चिंतयन चिंतन करून मनसा मनाने अच्युतम पूर्ण पुरुषोत्तम भगवान प्रत्यचष्ट वाट पाहू लागले कुरुश्रेष्ठ हे कुरुश्रेष्ठ द्विजागमनम दुर्वासा म्हणे परत येण्याची एव निश्चित स राजा। अनुवाद हे कुरुश्रेष्ठ जळ प्राशन केल्यावर मनात पूर्ण पुरुषोत्तम भगवंतांचे ध्यान करीत अंबरीश महाराज महर्षी दुर्वासांची वाट पाहू लागले। या श्लोकाला तात्पर्य नाही पुढचा श्लोक। आपली नित्यकर्मे आटपून दुर्वासा मुनी यमुना तीरावरून परत आले त्यावेळी अंबरीश महाराजांनी त्यांचे आनंदाने स्वागत केले परंतु दुर्वासा मुनींनी योग सिद्धीच्या बळावर जाणले की आपल्या अनुमतीविना महाराजांनी जळ प्राशन केले होते। याही श्लोकाला तात्पर्य नाही। दुर्वासा मुनी भुकेले होते आणि घडलेला प्रकार पाहून त्यांचा क्रोध अनावर झाला त्यांचे अंग क्रोधाने थरथर कापू लागले मूक वाकडे करून आणि भुवया उंचावून ते आपल्यासमोर हात जोडून उभ्या असलेल्या अंबरीशांना आवेशाने पुढील प्रमाणे म्हणाले. याही श्लोकाला तात्पर्य नाही. 44 नंबरचा श्लोक. अहो अश नुषस स्त्रियोत्पन्नश्च पश्यत धर्म व्यतिक्रम विष्णुर भक्त शमानिना. या श्लोकाला तात्पर्य आहे, याचा अनुवाद, अहो या नृशंस मनुष्याचे कृत्य पहा, हा निश्चित विष्णुभक्त नाही. संपत्तीने मदांत झाल्यामुळे तो स्वतःलाच ईश्वर मानित आहे. याने धर्माचा केवढा उपमर्द केला आहे. इस डिवाईन ग्रेस इसी भक्तिवेदांत स्वामी श्री प्रभुपादरा तात्पर्य. श्री विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर दुर्वासा मुनींनी उच्चारलेल्या या श्लोकाचा एक वेगळाच अर्थ प्रस्तुत केला आहे. दुर्वास मुनींनी अंबरीश महाराजांना नृशंस अथवा क्रूर म्हटले आहे, परंतु विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर या श्लोकाचा इष्ट अर्थ देताना म्हणतात की या राजाच्या चरित्रेची सर्व नागरिक प्रशंसा करीत होते. ठाकूरांच्या मते नृ म्हणजे सर्व नागरिक आणि शश म्हणजे ते त्यांचे महिमागान केले जाते, अर्थात अंबरीश. संपत्तीच्या मदामुळे उन्मत्त झालेल्या स्त्रिया उन्मत्तश्य असे म्हणतात, परंतु श्री विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर याचा असा अर्थ करतात की अंबरीश महाराजांकडे एवढी संपत्ती असूनही त्यामुळे ते उन्मत्त झाले नाहीत, कारण त्यांनी भौतिक ऐश्वर्याच्या मदावर विजय संपादन केला होता. तसेच ईश मानिना याचा अर्थ ते असा करतात की महाराज पूर्ण पुरुषोत्तम भगवंताचा इतका आदर करीत होते की त्यांनी एकादशी व्रताचे पारण करण्याच्या नियमाचे मुळीच उल्लंघन केले नाही. दुर्वासा मुनींनी मात्र असा ग्रह करून घेतला की जळ प्राशन करून राजाने अपराध केला आहे. या प्रकारे श्री विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूरांनी अंबरीश महाराजांच्या कृतीस पूर्णपणे अनुमोदन दिले आहे. ओम ज्ञानतिमिरंधस्य ज्ञानांजनशलाकया चक्षुरुन्मीलितमेन तस्मै श्री गुरवे नमः. श्री चैतन्य मनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदांतिकं. वंदेहं श्री श्रीयुता पदकमलं श्रीगुरुं वैष्णवांश्च श्रीरूपं सागरजातं सहगन रघुनाथं तितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजन सहितं कृष्ण चैतन्य दीपं श्रीराधा कृष्णपदान् सगन ललिता श्री विशाखान्वितांश. नमो विष्णुपदाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामीति नामिने. नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाशत देश तारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासदि गौर भक्तवृंद. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. श्री श्री राधा गोविंद भगवान की. हरे कृष्ण. उपस्थित सर्व भक्तांचं स्वागत आहे. दुर्वासांचे दुर्वासाद्वारे अंबरीशांचा अपराध ह्या अध्यायाचा किंवा ह्या श्लोकाचा थोडासा आपण पाहिला पूर्वार्ध. तर या श्लोकामध्ये दुर्वासा मुनी म्हणतात की अहो अश्य नुषस्य श्रियोन्मत्तस्य पश्यत धर्म व्यतिक्रम विष्णुर भक्तस्य शमानिना. त्यांनी जो अर्थ काढलेला आहे, पण विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर सुंदर रीतीने अर्थ देतात की एक दृष्टिकोन विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूरांचा सुंदर रीतीने मांडलेला इथं तात्पर्यमध्ये प्रभुपादांनी. तर ह्या अध्यायाचा पूर्व इतिहास पाहिला तर मनूची मनूच्या पुत्रांचं वर्णन केलेलं आहे. हा मनूचा पुत्र नभंग आणि त्याचा पुत्र नाभांग याचं वर्णन आहे. याच्या आधीच्या अध्यायामध्ये काही अध्यायामध्ये वर्णन येतं की राजा शर्यती, मनुपुत्र राजा शर्यती. आपल्याला माहिती आहे की राजा शर्यती हा भवि राजा शर्यती हा एक दिवस वनात फिरत असतो आपल्या मुलगीला घेऊन, सुकन्येला घेऊन, आणि फिरता फिरता एका एक वारुळ दिसतं त्याला, आणि त्या वारुळामध्ये त्या मुलीला, सुकन्येला, एक चमकणाऱ्या दोन वस्तू भेटतात. आणि ती काय करते, पिन काढते आणि किंवा एक दर्भ घालून ती नेत्राला लाव त्यांच्या हे होतं आणि चवनमुनींच्या डोळ्यातून रक्त वाहतं. आणि हे ज्यावेळी राजाला समजतं, राजा शर्यतीला, तर त्यावेळी राजा शर्यती काय करतो, त्याला समजते की अरे आपल्या राज्यामध्ये काहीतरी व्हायला लागले, मग तो विचार करतो की काहीतरी झालेलं आहे आणि अपराध झालेला असतो. आणि चवनमणी एकदम क्रोधित होतात, हाय टेम्परेचर म्हटलं जातं चवनमुनी. पण ज्यावेळी चवनमुनी समोर राजा शर्यत येतो, तर त्यावेळी सांगतो, प्रार्थना करतो की माझी बालिका आहे. त्यावेळी चवनमुनी म्हणतात की बालिका अविवाहित आहे. तर लगेच हाय टेम्परेचर झालेला पारा लगेच डाऊन होतो लो टेम्परेचरमध्ये. तर ही कथा आपण पाहिली. आता इथं नभंग महाराज, मनुपुत्र नभंग महाराज आणि नभंगाचा पुत्र नाभांग ह्याचं वर्णन येतं. हा नाभांग गुरुच्या आश्रमामध्ये राहत असतो आणि गुरुच्या आश्रमामध्ये राहत असताना भावाने विचार केला की आता ब्रह्मचारी झाला, सगळं काही इकडं वाटून घेतलं. आणि वाटून घेतल्यानंतर काही काळानं तो घरी आला आणि घरी आल्यानंतर की कोणी त्याला पाहिलं नाही आणि सांगितलं की सगळं सर्व काही वाटून झालेलं आहे, फक्त उरलेले आहेत ते म्हणजे पिता आणि ते तुझ्या वाटणीचे आहेत. तर नाभांग हा नभंगाच्याकडे जातो. नभंग हे फार बुद्धिमान असतात. ते म्हणतात मी एखाद्याची संपत्ती होऊ शकत नाही, एखादा व्यक्ती कसं काय संपत्ती होऊ शकतो, तर तू काय कर, अंगिरा ऋषीमुनींचे जे अनुचर आहेत, स्वजन आहेत, तर ते यज्ञ करत आहेत, तिथं तू जा. आणि तिथं गेल्यानंतर ते फार बुद्धिमान आहेत, पण सहाव्या दिवशी ते गोंधळतील, सहाव्या दिवशी त्यांच्याकडून काही चुका होतील. आणि तू दोन मंत्राचं त्यांना सांगतात की ही दोन मंत्र तू फक्त तिथं बोल, आणि बोलल्यानंतर तुला ते खुश होतील तुझ्यावर आणि ती सारी संपत्ती तुला देतील. आणि तसं हा करतो नाभांग. अंगिरा ऋषीमुनींचे जे अनुयायी यज्ञ करत असतात तिथं जातो. आणि तिथं गेल्यानंतर दोन मंत्राचं वर्णन करतो. आणि दोन मंत्राचं वर्णन केल्यानंतर ते जिथं अडकले होते यज्ञामध्ये आहुती देताना चुकले होते, तर त्यांच्याकडून त्या दोन मंत्राची आहुती दिल्यानंतर ते स्वर्गप्राप्ती करतात, कारण त्यांना स्वर्गात जायचं होतं. आणि स्वर्गप्राप्ती करतात आणि ते इथं जाताना काय करतात, खुश होतात आणि सर्व नाभांगला देऊन टाकतात. आणि नाभांग काय करतो, ती संपत्ती घेतो. तोपर्यंत उत्तरेकडून एक कृष्णवर्णीय व्यक्ती येतो, अर्थात शिवजी येतात. आणि शिवजी म्हणतात की मला आहुती दिलेली हे सर्व माझं आहे. म्हणतात की वडिलांनी मला असं सांगितलेलं आहे. तर शिवजी म्हणतात की चल आपण वडिलांच्याकडे जाऊया. आणि वडिलांच्याकडे गेल्यानंतर तेवढी प्रामाणिकता त्यांची पाहून ते म्हणतात की वडिलांच्याकडे गेल्यानंतर वडील म्हणतात की खरोखर यांना आहुती दिलेली होती, हे त्यांचं आहे. मग नाभांग म्हणतो की प्रार्थना करतो की कृपा करा माझ्यावरती. तर कृपा केल्यानंतर हे शिवजीने पाहून शिवजी सर्व देतात. आपल्याला माहिती आहे की शिवजी प्रार्थना केली की सगळे देतात. तसं शिवजीने संपूर्ण त्याला संपत्ती देऊन टाकली. आणि पुढे त्यांचा पुत्र अंबरीश, अंबरीश महाराज हे खूप म्हणजे उदांत आणि राज्याप्रती कित्येक ऋषीमुनींना बोलून आपण पाहिलं की मोठमोठे ऋषींना बोलून ते काय करायचे, यज्ञ करायचं राज्यासाठी. पण तीळ मात्र सुद्धा त्या राज्यावरती अजिबात त्यांचा आसक्ती किंवा काहीच नव्हतं. ते भगवत भक्तीमध्ये भगवंताच्या चरणाशी चिंतन करत, सवई मन कृष्ण पदार विंदुयो वाचासु वैकुंठ गुणान वर्णन, सदैव भगवंताचं चिंतन, भगवंताचं स्मरण, भगवंताचं पूजन, आणि अशामध्येच त्यांचा दिवस जायचा. आणि एक दिवस की एक वर्ष दोघ पती पत्नी व्रत करतात आणि व्रत केल्यानंतर ते असं व्रत असतं, एकादशीचं व्रत असतं. आणि व्रत केल्यानंतर तीन दिवसाचं व्रत असं सांगितलेलं, तीन रात्री, म्हणजे दशमी, एकादशी आणि द्वादशी. असं पूर्वकाळी जर एकादशी करायची असेल तर तीन दिवस उपास धरला जायचा, तीन रात्र उपास धरला जायचा. आणि हे तीन दिवस उपास धरल्यानंतर द्वादशीचा वेळ होता आणि पारण सोडायचं होतं त्यांना. आणि पारण सोडताना त्यांनी सांगितलं की आपण माहिती आहे, आपण पांडव निर्जलासुद्धा करताना चरणामृत घेतलं किंवा अश्मन करतो त्यावेळी पाणी पिल्याला चालतं, कारण हे अंबरीश महाराजांच्यामुळं चालतंय, कारण अंबरीश महाराजांनी ते स्वीकार केलं, तर त्याचा मोठा अपराध होत नाही. पण इथं दुर्वासा मुनींनी त्या आपल्या योगशक्तीनं पाहिलं की अंबरीशांनी अपराध केलेला आहे. आणि अंबरीश महाराजांनी एका वरिष्ठ व्यक्तींना, वरिष्ठ ब्राह्मणांना विचारून सांगितलं होतं की मी असं असं करू का, कारण एका वर्षाचं व्रत होतं ते भंग होऊ शकतो. आणि अशा काही गोष्टी भगवंत आपण पाहतो की चुका होतात, पण भगवंत त्या चुकांना चुका पाहत नाहीत, डायरेक्ट त्यांचं त्यांना उद्धार करतात किंवा त्याला त्याच्यातून मुक्त करतात. जसं आपण पाहतो की जी अहो बकियम सन कालकूट विष लावून आलेली पुतना, तिला सुद्धा तिचं हे पाहिलं नाही की ती कोणत्या भावनेनं आली आहे. तिने धात्री, भगवंताने तिला धात्रीचं स्थान दिलं. त्याच पद्धतीनं पण अंबरीश महाराजांनी इथं स्वतःला एवढं हे करून घेतलेलं आहे की चुका केलेल्या आहेत आणि बरेच अपराध असा शब्द म्हणजे बोललेले आहेत त्यांना. पण त्यांनी ह्या श्लोकात असं म्हटलेलं आहे की अहो अश्य नृसस्य श्रियोन्मत्तश्च पश्यत धर्म व्यतिक्रम विष्णुर्भक्तश्च मानिना. अहो अश्य, तर विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर याचा अर्थ असं देतात, नृ म्हणजे नागरिक आणि शश्य म्हणजे ज्यांचे महिमागान केले जाते. तर याचा अर्थ देताना नृ म्हणजे जो इतका दुष्ट आहे आणि शश्य म्हणजे त्याने काय केलेलं आहे, क्रूर आहे, असा ते वर्णन करतात. आणि श्रीय उन्मत्तश्य की ह्याच्या संपत्तीमुळे हा मदांध झालेला आहे असा शब्द वापरतात. पण विश्वनाथ चक्रू ठाकूर म्हणतात की त्याला कसलीच इच्छा नव्हती, तो संपत्ती इतकी असून सुद्धा तो कधीच मदान झाला नाही, असं अंबरीश महाराजांच्या विषयी हे करतात. तर विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर यांचा दृष्टिकोन सुंदर रीतीने इथं मांडलेला आहे. आपण भागवतमध्ये पण पाहतो आणि प्रभुपाद सुद्धा म्हणायचे, द्वारकेत वर्णन येतं की द्वारकेत वेश्य आहेत. प्रभुपाद म्हणायचे वेश्य आहेत म्हणजे द्वारकेमध्ये कुणाची पत्नी नृत्य करणार नाही, पण अशा वेश्या समजलं जातं की त्या भगवंतासाठी नृत्य करतात. तर ह्याचा अर्थ असा नाही की ते वेश्या आहेत, तर ते एक प्रकारे नृत्य करतात आणि भगवंताचे भक्त आहेत आणि भगवंत अशा अवगुणांना पाहत नाहीत, तर त्यांना तिथून मुक्त करतात. प्रभुपाद म्हणायचे, प्रभुपाद गर्व करायचे की पाश्चात्य लोक चाय कॉफीसुद्धा पित नाहीत, पण प्रभुपादांची एक इच्छा होती की हे आता भक्त बनत झालेले आसक्तींना तोडत आहेत. आणि असाच हा राजा संपूर्ण आसक्तीशी काही घेणं देणे नाही. जसं चैतन्य चरितामृतमध्ये वर्णन पाहतो की दृढतेनं भक्ती करणारा हा राजा, जसं आपण राजा प्रतापरुद्राविषयी पाहतो, प्रतापविषयी लोकांच्यापाशी कोणताही संन्यासी साधू किंवा जात नाही, पण प्रतापरुद्र राजा असे भक्त होते, ते भगवंतांना प्रार्थना करायचे आणि सार्वभौम भट्टाचार्यांना सदैव म्हणायचे की माझ्यावरती कधी महाप्रभू कृपा करतात, माझ्यावरती कधी महाप्रभूंची कृपा होते. तर वर्णन येतं की पापिनीचे उद्धार ते तार अवतार, जगाई मदाई ते करीला उद्धार. चैतन्य महाप्रभूंचा हा अवतार आपण पाहतो की कलियुगामध्ये किती खालच्या स्तरातला व्यक्ती असेल तरी भगवंत अशा व्यक्तीचं पाप बघत नाहीत, तर त्याला मुक्त करतात. तर पापिनीचे उदार इथे तार अवतार, जगाई मदाई ते करीला उद्धार. जगाई मदाई सारख्या अपराध्यांचा, पाप करणाऱ्या लोकांचा सुद्धा उद्धार केलेला नाही, तर माझा का नाही, असं प्रतापरुद्र म्हणायचे. प्रतापरुद्र छाडी सर्व जगत उद्धार, असा विचार करून आलेत काय चैतन्य महाप्रभू की प्रतापरुद्राला सोडून सगळ्या जगाचा उद्धार करणार आहे. येई प्रतिज्ञा करो करी याचे अवतार, काय खरोखरच ह्याच्यासाठीच चैतन्य महाप्रभूने अवतार घेतलाय का, असं चैतन्य राजा प्रतापरुद्र म्हणायचा. पण प्रतापरुद्र छाडी सब जगत निस्तार. खरोखर चैतन्य महाप्रभूंनी जर संपूर्ण जगाचा उद्धार करायचा ठरवलं असेल, पण माझा जर उद्धार करायचा नसेल, करायचं ठरवलं नसेल, तर माझी पण एक प्रतिज्ञा आहे, तार प्रतिज्ञा मोर न करबे दर्शन, मोर प्रतिज्ञाता विना छाडी बोजीवन. वास्तविक जोपर्यंत माझी माझ्यावरती भगवंत कृपा करत नाहीत तोपर्यंत मी शरीरसुद्धा हे त्यागणार नाही असं मी असं दृढता प्रतापरुद्रांच्याकडे होती. आणि प्रतापरुद्र राजा पुढे म्हणतात की यदि सेही महाप्रभू पाय कृपा धन किंबा राज्य किंबा देह सभा कारण. चैतन्य महाप्रभू जर कृपा माझ्यावर होत नसेल तर हे राज्य हे देह सब आकारण आहे म्हणायचे, की माझ्यावरती जर कृपा जर होत नसेल तर हे राज्य हे देह किंवा ही संपत्ती सर्व हे अनावश्यक आहे. तर इथं आपण अंबरीश महाराजांच्या पण जीवनावरमध्ये पाहतो की अंबरीश महाराजांची जी भक्ती आहे तर ती जसं दुर्वासा मुनी श्रेष्ठ आहेत, दुर्वासा मुनी वरिष्ठ आहेत, श्रेष्ठ आहेत, पण अंबरीश महाराजांच्या त्या श्रेष्ठतेपुढं चारही वर्णाश्रमाच्या पलीकडं जी अंबरीश महाराजांची भक्ती होती. आणि भगवान भक्ताच्या हृदयात वास करतात, हृदय सार्वजन तिष्ठती प्रत्येकाच्या हृदयामध्ये वास करतात, पण खास करून भक्त्या मामे विजानाती भक्तच मला जाणू शकतात. आणि अशा भक्ताच्या हृदयात भगवंत वास करतात, आणि ज्यावेळी भगवंत वास करतात तर त्यावेळी त्याच्याकडून होणारे चुका त्याच्याकडून होणारे अपराध ते भगवंत असे क्षमा करतात. विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर सुंदर रीतीने अर्थ ह्याचा अर्थ लावतात, आणि बऱ्याच श्लोकामध्ये विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर अर्थ लावतात. जसं हिरण्यकशिपू आपल्या मुलाला म्हणायची, अरे दुर्बुद्धी उद्धटा, कुळात दुही निर्माण करणाऱ्या नराधमा, तुझ्यावर अधिकार गाजवणाऱ्या माझ्या सत्तेचा तू अवमान केलेला आहेस, त्यामुळे तू मूर्ख आणि दुराग्रही आहेस, आज मी तुला यम सदनी पाठवतो. प्रल्हाद महाराजांना हिरण्यकशिपू सदैव म्हणायची, हे दुर्विनीत मंद आत्मन कुल भेदकम अदम, असं शब्द वापरतात, हे दुर्विनीत मंद आत्मन कुल भेदकम अदम, स्तब्धम मत शशनम उदवृतम नेश्ये त्वा अहम यम क्षयम, असं शब्द हिरण्यकशिपू प्रल्हाद महाराजांना वापरायचे. पण प्रल्हाद महाराज यांची भक्ती विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर म्हणतात की माझ्या मुखामध्ये आज सरस्वती प्रकट झाली आहे का, की हिरण्यकशिपूच्या मुखामध्ये सरस्वती प्रकट झाली. आणि हिरण्यकशिपूने काय केलेलं आहे, प्रल्हाद महाराजांची स्तुती केलेली आहे. ते म्हणतात दुर्विनीत, दुर्विनीत ह्याचा अर्थ सांगतात अस्तभ्य उद्धट, हिरण्यकशिप असा शब्द वापरलाय. पण विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर म्हणतात की दू म्हणजे दुःखालय म्हण शाश्वत, म्हणजे जगत दुःखालय आहे आणि त्याच्यासाठी आलेलं आहे. दू वी वी म्हणजे विशेष आणि नित्य म्हणजे आणणे. तर प्रल्हाद महाराजांना कशासाठी आणलेलं आहे, दुःखालयम शाश्वत मधल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी आणलेलं आहे असं वर्णन कर. मंद आत्मन, तर दुर्विनीतम मंद आत्मनम असा शब्द वापरतात, पण मंद म्हणजे मंदबुद्धी असा हिरण्यकशिपू प्रल्हाद महाराज म्हणतो, मंदबुद्धीच आहे. तर इथं ते म्हणतात मंदास उमत मंद येऊ मंद भाग्यात उपद्रता. विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर उदाहरण देताना म्हणतात की दू मंद कारण सुमंद मंद लोकांना बाहेर, मंद लोकांना बाहेर काढण्यासाठी प्रल्हाद महाराज अवतीर्ण झालेले आहेत. तर प्रल्हाद महाराजांचे हे प्रल्हाद महाराज एक मार्गदर्शक आहेत. कुल भेदकम, कुळात दुही निर्माण करणाऱ्या उद्ध नराधमा असं डायरेक्ट शब्द वापरलेले आहेत. तर कुल भेदकम तर म्हणतात की मोठमोठ्या कुळातील जसं ब्राह्मण पंडित यजुर्वेदी ऋग्वेदी अशा लोकांची भक्तीसुद्धा च्या पलीकडं म्हणजे राक्षस कुळातले होते. प्रल्हाद महाराज हे खालच्या स्तरात राक्षस कुळातले असून सुद्धा हिरण्य इथं विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर म्हणतात की मोठमोठ्या कुळातील लोकांना मागे टाकलेला आहे असं वर्णन करतात. आणि भक्तियोगामध्ये आणण्यासाठी हिरण्यकशिपूला प्रेरित करत आहेत, प्रयत्न करत आहेत. आणि असा हिरण्यकशिपू जे उद्गार काढलेले आहेत तर विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर म्हणतात की काय सरस्वतीच प्रकट झालेली आहे यांच्या मुखातून, म्हणजे इतकं सुंदर रीतीनं वर्णन केलेलं आहे. मतशशनुकृतम, पित्यांच्या आज्ञेचे उल्लंघन करीत म्हणजे पित्यांच्या आज्ञेचं उल्लंघन करत होता प्रल्हाद. आणि यमक्षयम, बद्ध जीव हा यमराजाच्या नियंत्रणात असतो. ह्या जगामध्ये प्रत्येकजण यमराजाच्या नियंत्रण असतो. तर विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर म्हणतात की मला यमराजाच्यातून बाहेर काढण्यासाठी प्रल्हाद जन्माला आलेला आहे. आणि हिरण्यकशिपू प्रल्हाद महाराज भक्ती योगामध्ये इतके उन्नत होते की आपण पाहतो. परत भागवतमध्ये वर्णन येतं की कालिया, कालियाच्या लीलेत सुद्धा बलराम आणि कृष्ण त्या उदाहरणावरून पाहतो की बलराम आणि कृष्ण ज्यावेळी एकत्रित असतात आणि कालियाला कृष्ण बलराम सगळे ग्वालबाल असतात आणि आश्चर्य करतात की म्हणजे शोकाकुळ होतात आणि शोकाकुळ झाल्यानंतर कालियाच्या फण्यावरती भगवंत नृत्य करतात आणि बलरामजी स्मित हास्य करतात. सर्व शोकाकुळ झालेले लोक काय होणार काय होणार आणि बलरामच्या हृदयात स्मित हास्य करत बलरामजी हसतात आणि हे भगवंत पाहतात की का हसतात बलराम. तर वर्णन येतं की तास्तताम कार्तशन वीक्ष भगवान माधव बल प्रश्न किंचिनो वाचम प्रभावज्ञ अनुजश्च. म्हणजे व्रजवासी शोकाकुळ झालेले आहेत आणि बलरामजी हसले. का हसले तर त्याचं वर्णन करून सांगतात की बलरामजी एवढ्यासाठीच हसले की मी आनंदशेष माझ्यासोबत कधी खेळले नाहीत आणि ह्या तुच्छ सापासोबत भगवंत आज नृत्य करत आहेत. काय भक्त असतील भगवंताचे की भगवंत त्या ठिकाणी जाऊन त्याचा उद्धार करण्यासाठी ते नृत्य करत आहेत त्याला त्यातून बाहेर काढत आहेत. तर भगवंताची महानता मी इतका आनंदशेष आणि हे सगळे शोकाकुल झालेले कसं भक्तांची लीला आहे आणि स्मित हास्य बलरामजी करत आहेत. तर पुढं असं कित्येक श्लोक येतात. वाचालम बालिशम स्थाब्धमज्ञ पांडित मानिनम कृष्ण मर्त्यमुपाश्रित गोपाचे चक्रम प्रियम. हे गोवर्धन लिहिलेविषयी वर्णन येतं की गोवर्धनाच्या विषयी गोकुळवासी लोकांना ज्यावेळी गोकुळवासी सगळं सर्व समजतात की अरे मोठी बाढ आलेली आहेत आणि बरेच ठिकाणी पाऊस पडत आहे धोधो वाहत आहे आणि इंद्र असं अपशब्द बोललेला वाचालम बालिशम की हा चावळलेला पुत्र बालिश आणि ह्याच्यामुळं स्तब्धमज्ञ वाचालम वाचालम म्हणजे वाचाळलेला असा शब्द येतो. वाचालम बालिशम स्तब्धमज्ञ पंडित मानिनम आणि पंडित मानतोय स्वतःला. कोण कृष्ण म्हणायचे ना ते यज्ञ बिज्ञ करू नका ते इंद्र विंद्र काय नाही तर गोवर्धनाची पूजा करायची. तर कृष्ण मर्त्यपूप आश्रित गोपाचे चक्रम प्रियम. तर श्रीधर स्वामी सुंदर रीतीने वर्णन करून सांगतात की श्रीधर स्वामी म्हणतात की का वा काय इंद्राच्या मुखातून सरस्वती बोलते असंच सर्व वर्णन केलेलं आहे. तर बालिशम म्हणजे निष्पाप बालकाप्रमाणे. आता निष्पाप बालक जे असतं त्याला बस म्हणलं ना ते उठून उभं राहतं तर ते ऐकत नाही दंभ रहित असतं. तर श्रीधर स्वामी म्हणतात की वाचालम बालिशम. आता बालिश पुत्रासारखं वागत आहे बस खाली म्हटलं तर बसत नाही. तसं हिजी जी वाणी आहे स्तब्धम तर एक त्याला म्हटलं ना नरसी आरती म्हण एखाद्या बालकाला तर ते म्हणत नाही किंवा ते कुठंतरी म्हणायला सांगितलं तर म्हणतो पण ज्यावेळी कोणी जरी विचारतं तर त्यावेळी म्हणत नाही. तर स्तब्धम म्हणजे नमस्कार करत नाही मला नमस्कार करत नाही. इंद्र म्हणतो की हा पुत्र जे म्हणलेले वाचालम बालिशम स्तब्धमज्ञ की मला हा सर्वज्ञ मानत नाही आणि स्वतःलाच सर्वज्ञ मानत आहे. तर पंडित मानिनं सत्याचे स्वरूप न सत्याचे स्वरूप जाणणारे जे ज्ञानी पुरुष आहेत तर ते त्यांचा सन्मान करतात असं इंद्र म्हणत आहे. आणि भगवंत कृष्ण असा शब्द वापरलेला आहे. कृष्ण मर्त्यपाश्रित गोपाच चक्रम प्रियम. कृष्ण म्हणजे सर्व आकर्षक असं इंद्र म्हणत आहे. मर्त्यम भक्तांसाठी मानवी रूप धारण केलेले हे जे बालक आहे तर ते श्रीधर स्वामी म्हणतात की असं इंद्र हा स्तुती करत आहे भगवंताची. तर ह्या श्लोकामध्ये सुद्धा अहो नृश्य नृशस्य असे प्रत्येक ह्याच्यामध्ये दोन अर्थ होतात. तर ते दोन अर्थ आपण कित्येक ठिकाणी पाहतो. संपूर्ण महाराष्ट्रात मराठी अर्थाचे दोन अर्थ केले जातात पण कुणाच्या मुखामध्ये सरस्वतीचा वास असतो तोच त्याच्यातून त्या म्हटलं जातं ना की एखादा व्यक्ती जो बुद्धिमान आहे तो दुधामध्ये सुद्धा घृत पाहतो किंवा चांगल्या गोष्टी कचऱ्यामध्ये सुद्धा चांगलं पाहतो. त्याप्रमाणे असे वैष्णव श्री विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर श्रीधर स्वामी तर ह्याच्यातून हे वर्णन करून सांगतात की कित्येक असा कित्येक अशामध्ये गोविंद प्रभूंच्या प्रवचनात किंवा गौरांग प्रभूंच्या प्रवचनात आपण ऐकतो की कुट श्लोक महाभारतामध्ये सुद्धा असे कित्येक कुट श्लोक आहेत की त्याचा अर्थ वेगळाच निघतो. जसं गौरांग प्रभू कोट करत होते की केशव पतितम दृष्टा पांडवा हर्ष निर्भरा रोदोंती सर्व कौरवा हा हा केशव केशव. तर महाभारताच्या ह्या श्लोकाचा काहीच अर्थ नाही. तर हा श्लोक कित्येक लोक कोट करतात केशव पतितम दृष्ट्वा पांडवा हर्ष निर्भरा रोदंती सर्व कौरवा हा हा केशव केशव. तर ह्याचा अर्थ सांगता ह्याचा अर्थ असा आहे की आपल्याला वाटते की हा महाभारतातला श्लोक आहे. के म्हणजे पाणी, शव म्हणजे प्रेत, केशव केशव असं वर्णन केलेलं आहे. तर केशव म्हणजे गौरांग प्रभू कोट करत होते की के के म्हणजे पाणी, शव म्हणजे प्रेत. आणि ज्यावेळी केशव दृष्टवा पाहिलं, कुणी पांडवा इथं शब्द येतोय, पांडवा हा शब्द कुणाला वापरलेला आहे, माशांना वापरलेला आहे, मछली माशांना शब्द वापरलेला. केशव पतितम दृष्टवा पांडवा हर्ष निर्भरा. तर पाण्यामध्ये प्रेत वाहत असताना केशव, के म्हणजे पाणी, पाण्यात प्रेत वाहत असताना मछली माशे हर्षित झाले. आणि रोदंती सर्व कौरवा असा शब्द आलेला आहे की रडायला कोण लागले. आता भगवंत जर पाण्यात पडले असते कौरव हस रडले असते का, हसले असते, पण रोदंती सर्व कौरवा हा हा केशव केशव. तर कौरवा कावळ्यांना म्हणलेला आहे की कौरव हा कौरव म्हणलेला आहे. तर रोदंती रडायला कोण लागले तर कावळे, कारण केशव केशव पाण्यातून प्रेत व्हायलं पाण्यात, आता आपण उपाशी राहिलो म्हणून हा हा केशव हा हा केशव की प्रेत गेलं प्रेत गेलं असा त्याचा अर्थ होतो. तर असे कित्येक श्लोक आहेत, पण महाराष्ट्रात आपण पाहतो की मराठी शब्दाचे दोन अर्थ केले जातात आणि लोक हसतात, एंटरटेन मनोरंजक असं कित्येक हे करतात, मनोरंजक कार्यक्रम दाखवतात आणि एका अर्थाचा दोन अर्थ करून लोक त्याचा हास्य विनोद करतात. पण वास्तविक ज्याच्या मुखामध्ये सरस्वतीचा वास आहे तर असाच व्यक्ती एखाद्या भक्ताची स्तुती किंवा तो चांगल्या गोष्टी पाहू शकतो, हेच या श्लोकामधून आपण पाहतो. तर असे कित्येक श्लोक आहेत, तर इथं मी थांबतो. आणि आज आचार्यांचा एक आविर्भाव दिवस आहे, वक्रेश्वर पंडित यांच्याविषयी एक 5 मिनिटं बोलण्याचा प्रयत्न करतो. तर वक्रेश्वर पंडित हे महान आचार्य असतात. ज्यावेळी चैतन्य महाप्रभूंनी पहिलं नगर संकीर्तन किंवा जे महाआंदोलन स्थापित केलं त्यावेळी वक्रेश्वर पंडित हे नृत्य करणे गायन करणे त्याच्यामध्ये ते असायचे. संन्यास घेतल्यानंतर सुद्धा जगन्नाथपुरीमध्ये आणि जगन्नाथपुरीला जाण्याआधी चैतन्य महाप्रभूंच्या सोबत असायचे. वक्रेश्वर पंडितांचा जन्म त्रिवेणीच्या जवळ गुप्तीपाडा, पाडा म्हणजे वस्ती, तर गुप्तीपाडा या ठिकाणी झाला. चैतन्य महाप्रभूंचं जे पहिलं आंदोलन होतं त्या आंदोलनामध्ये त्यांनी गायन नृत्यन ह्याच्यामध्ये भाग घेतला होता. रामकेलीला चैतन्य महाप्रभू गेले होते त्यावेळी सुद्धा ते त्यांच्यासोबत होते. आणि आपण पाहतो की देवानंद पंडित यांचा उद्धार या लीलेमध्ये, देवानंद पंडितांचा उद्धार. देवानंद पंडित हे फार बुद्धिमान आणि एक अध्यापक असतात. आणि ज्यावेळी ते कथा करायचे भागवत कथा वगैरे, तर त्यावेळी इतक्या भावभरून देवानंद पंडित करायचे. आणि असे कथा चालू असताना तिथं शिवास पंडित त्या कथेला येतात. आणि शिवास पंडित ज्यावेळी येतात त्यावेळी शिवास पंडित कथाश्रवण करत असताना अश्रुपात करतात, डोळ्यातून अश्रू वाहत असतं ते कथा ऐकून. पण देवानंद पंडितांच्या शिष्यांना थोडंसं गिल्टी हे होतं आणि त्यामुळं ते काय करतात की आम्हाला कथेमध्ये अडचण येते आहे म्हणून ह्यांना तुम्ही कृपया सांगा. आणि मग ते शिष्य त्यांना बाहेर काढतात. आणि श्रीवास पंडितांच्या प्रती झालेला अपराध चैतन्य महाप्रभू माफ करत नाहीत आणि देवानंद पंडितावर कृपा करत नाहीत. पण वक्रेश्वर पंडितद्वारे आपण पाहतो की कृपा होती. तर उपेक्षा केली, चैतन्य महाप्रभू देवानंद पंडितांची उपेक्षा करतात आणि देवानंद पंडितांना समजते की महाभागवताप्रती अपराध झालेला आहे, श्रीवास पंडितांच्या प्रती अपराध झालेला आहे. आणि अशा असताना देवानंद पंडित एक दिवस देवानंद पंडितांना समजतं की कुलिया ग्रामामध्ये गावामध्ये वक्रेश्वर पंडितांनी चारी म्हणजे प्रहर रात्रंदिवस 24 तास कीर्तन चालू आहे. आणि हे असं ऐकल्यानंतर देवानंद पंडित तिथं येतात आणि देवानंद पंडित आल्यानंतर त्या कीर्तनाला सपोर्ट करतात किंवा गर्दी होते मग त्या गर्दीला थोडंसं हे करतात. आणि हे पाहिल्यानंतर वक्रेश्वर पंडित 24 तास कीर्तन चालू असताना कीर्तन झाल्यानंतर खाली बसतात आणि खाली बसल्यानंतर देवानंद पंडित समोर असतात. देवानंद पंडित दंडवत मारतात आणि दंडवत मारल्या वक्रेश्वर पंडित काय करतात आलिंगन देतात आणि तुला कृष्ण भक्ती मिळो असा आशीर्वाद देतात. आणि त्या ह्याच्यावरती चैतन्य महाप्रभू म्हणतात की ह्यानं वक्रेश्वर पंडितांची सेवा केलेली आणि मग देवानंद पंडितांचा उद्धार करतात चैतन्य महाप्रभू. वक्रेश्वर पंडित चैतन्य भागवत मध्ये वर्णन येतं, वक्रेश्वर हृदय कृष्ण रे निज घर, कृष्ण नृत्य करेन नाचिते वक्रेश्वर। म्हणजे वक्रेश्वर हृदय कृष्ण रे निज घर, वक्रेश्वरांच्या हृदयात भगवंत वास करतात आणि कृष्ण नृत्य जस वास्तविक आणि ज्यावेळी हृदयात वास करतात त्यावेळी भगवान श्रीकृष्ण नृत्य केल्याप्रमाणे आहे। जेथे स्थाने यदि वक्रेश्वर संघ होय शही स्थान सर्व तीर्थ श्री वैकुंठमय। जिथं जिथं कीर्तन वक्रेश्वर करतात ते वास्तविक वैकुंठ। चैतन्य भागवत मध्ये नरोत्तम वृंदावनदास ठाकूर वर्णन करतात आणि परमानंदपुरी स्वरूप दामोदर गदाधर श्री जगन्नाथ शंकर वक्रेश्वर दामोदर हरिदास ठाकूर रघुनाथ दास हे नीलाचल मध्ये राहायचे आणि चैतन्य महाप्रभूंची सदैव सेवा करायची। तर वक्रेश्वर पंडितांचे शिष्य गोपाल गुरु गोस्वामी, गोपाल गुरु गोस्वामींचे शिष्य ध्यानचंद्र गोस्वामी आणि ध्यानचंद्र गोस्वामींनी एक ग्रंथ लिहिला आहे ध्यानचंद्र चंद्रावली पद्धती। तर ह्या ग्रंथामध्ये नृत्य गीत विशारद तुंग विद्या गोपी म्हणून त्याच्यामध्ये उल्लेख येतो वक्रेश्वर पंडितांचा। हे नृत्य करायचे तर त्यावेळी चैतन्य महाप्रभू म्हणायचे की चैतन्य महाप्रभूंना वक्रेश्वर पंडित म्हणायचे की मला असे गंधर्व द्या की ते गाणारे असे गंधर्व पाहिजे की मी नुसतं फक्त नृत्य करेल आणि त्याने नुसतं गान केलं पाहिजे। तर चैतन्य महाप्रभू म्हणायचे की तू माझी एक शाखा आहेस आणि जर मला एक पंख असतं ना तर मी भरारी मारले असते आकाशामध्ये। तर असं वर्णन येतं आषाढी कृष्ण पंचमीला जन्म तिथे आणि ह्याच महिन्यामध्ये आषाढी शुक्ल षष्टीला अप्रकट झाले। या दिवशी आमचे दंडकारण प्रभू प्रवचन देणार आहेत तर ते अजून डिटेल सांगणार आहेत। तर मी इथं थांबतो। हरे कृष्ण। कुणाला काय याच्याविषयी प्रश्न असेल तर विचारू शकतो। प्रभुपाद उदाहरण द्यायचे, पुतण्याची भावना ही पुतणा जी भावनेनं आली होती काय भगवंत हे भावग्राही आहेत आणि पुतणा ही मारण्यासाठी आली होती। मग भगवंत कसं त्यांनी स्वीकार केलं? तर प्रभुपाद म्हणायचे भगवंत कुणाचाच पक्षपात करत नाहीत, प्रत्येकाच्या हृदयामध्ये भगवंत आहेत। आणि प्रभुपाद सांगायचे उदाहरण देऊन की बालक आणि पिता कधीच किंवा माता पिता कधीच आपल्या मुलाला त्यागत नाहीत किंवा त्यानं कोणत्याही वाईट कृत्य केल्यावरती तर त्याच्यावरती वेगळा दृष्टिकोनानं पाहत नाहीत। त्याप्रमाणे भगवंत माता तुकाराम महाराज म्हणतात विठ्ठलाई म्हणजे आईचं स्थान दिलेलं आहे। तर भगवंत कुठल्याच जीवावरती जीवाला असं पक्षपात करत नाहीत। तर ज्या भावनेनं आलं आहे त्या भावनेला स्वीकार करून त्याला त्याच्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करतात। जरी पुतणा ही त्या भावनेला आले असेल की मी ह्याला मारण्यासाठी, पण भगवंतांनी तिला धात्रीचं स्थान दिलेलं आहे कारण ती विचार केलेली मी स्तनपान करेल म्हणून। तर इथं आपण पाहतो की प्रभुपाद सुद्धा असे म्हणायचे कोणताही माता पिता आपल्या मुलाविषयी, सर्व जीव भगवंताचे अंश आहेत। तर ह्याच दृष्टिकोनातून आणि कोणाला वरिष्ठांना बोलायचं असेल तर बोलू शकता। याच्यावरती हरे कृष्ण। ग्रंथराज श्रीमद भागवत पुराण की, शिल प्रभुपाद की।